चीनीमंडी.com पॉडकास्ट। ब्राझीलमध्ये कोरोनाचा आकडा 40 लाखांवर। ब्राझीलच्या राष्ट्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगितले की गेल्या 24 तासांमध्ये 43,773 नवे कोरोना रुग्ण आढळल्याने आता कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या 40,41,638 इतकी झाली आहे। या कालावधीमध्ये मरणाऱ्यांची संख्या 834 ने वाढून 1,24,614 इतकी झाली आहे। बऱ्या झालेल्या रुग्णांची संख्या 32,47,610 पर्यंत पोहोचली आहे। संयुक्त राज्य अमेरिकेनंतर कोरोनाच्या बाबतीत ब्राझील दुसऱ्या स्थानावर आहे आणि भारत तिसऱ्या स्थानावर आहे। जागतिक आरोग्य संघटनेने 11 मार्चला कोरोनाच्या प्रकोपाला महामारी घोषित केले होते। आतापर्यंत जॉन्स हॉकिन्स युनिव्हर्सिटीनुसार 26.1 मिलियन पेक्षा अधिक लोक कोरोनाग्रस्त आढळून आले आहेत आणि संपूर्ण जगात 8,65,000 पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झालाय।